नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज नवी दिल्लींत बाबा खरकसिंग मार्गार संसद सदस्यां खातीर 184 नव्यान बांदिल्ल्या टायप 7 बहुमजली सदनिकांचें उक्तावण केलें. ह्या वेळार उलयतना मोदी हांणी म्हळें की 21व्या शतकांतलो भारत विकासा खातीर उत्सूक आसा, कारण तो ताच्या जबाबदाऱ्यां बद्दल संवेदनशील आसा. मोदी हांणी अधोरेखीत केले की ह्या बहुमजली इमारतीत 180 परस चड संसद सदस्य एकठांय रावपाक शकतले आनी ह्या नवीन निवासस्थानांचो एक म्हत्वाचो अर्थीक पैलू लेगीत आसा.
पुराने आवाज जिस तरह बदहाली का शिकार होते थे, सांसदों को जिस तरह आए दिन परेशानियों का सामना करना पड़ता था, नए आवासों में गृह प्रवेश के बाद उससे मुक्ति मिलेगी. सांसद साथी अपनी समस्याओं से मुक्त रहेंगे तो वो अपना समय और अपनी ऊर्जा और बेहतर तरीके से जनता की समस्याओं के समाधान में लगा पाएंगे.
वेगवेगळ्या मुद्द्यावेल्यान विरोधी पक्षांच्या गोंधळाक लागून संसदेचे दोन्ही सभागरांचे कामकाज दनपार 2 मेरेन स्थगित केले. राज्यसभेचे कामकाज सकाळी 11 सुरू झाले तेव्हा उपसभापती हरिवंश हांणी शून्यवर सुरू करपाचो प्रयत्न केलो. विरोधी सदस्यांनी बिहारातल्या मतदार वळेरीच्या विशेष सघन सुधारणा आणि हेर बाबींचो मुद्दो उपस्थित केलो. तांणी सांगले की तांकां 5 वेगवेगळ्या मुद्द्यार वेगवेगळ्या राजकीय पक्षाकडच्यान 29 तहकूब सूचना मेळ्ळ्यात. त्यापैकी 18 न्यायालयीन प्रकरणाकडे संबंधित आसा. तांणी परत परत निषेध करपी सदस्यांक आपापल्या सुवातांचेर परत वचपाचे आनी सभाघराचे कामकाज सुरू दवरपाचे आवाहन केले. राज्यसभेत सतत आडमेळी येत राविल्ल्यान 62 वरां परस चड वेळ वाया गेला अशें हरिवंश हांणी म्हळें. आनी प्रस्नोत्तर आनी शून्य वर सदस्यां खातीर आसात अशें सांगून तांणी निषेध करपी सदस्यांक सभाघराचे कामकाजात आडमेळी हाडची न्हय अशें आवाहन केले. गोंधळ सुरू उरिल्ल्यान उपसभापतींनी सभाघर दनपार 2 मेरेन तहकूब केले.
सदन में वैज पहर कर आना सदन के कामकाज की संस्कृति के अनुरूप नहीं. मैं रिक्वेस्ट करूंगा कि वैज हटाकर सदन में आए. प्लीज सदन चलने दे, माननीय मेंबर्स को 0 आवर और क्वेश्चन आवर अवेल करने दे. आप नहीं चाहते कि इन पे डिस्कशन हो. द हाउस स्टैंड्स एडजर्न्ड टू मीट एट 2 PM.
लोकसभेतूय अशेंच दृश्य पळोवंक मेळ्ळें. सकाळी 11 सभाघर सुरू जालें तेन्ना विरोधी पक्षांनी विशेष सघन सुदारणाच्या मुद्द्यार चर्चा जावची अशी मागणी करत निदर्शनां सुरू केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी म्हळें की निदर्शक सदस्य पूर्वनियोजीत पद्दतीन सभाघरांत आडमेळी हाडटात, जे लोकशाही खातीर योग्य ना. परत परत आवाहन करूनय विरोधी सदस्यांनी तांचो निषेध सुरू दवरले उपरांत सभापतींनी सभाघर दनपार 2 मेरेन तहकूब केले.
देश की जनता ये सब देख रही है. मैं पुनः आपसे आग्रह कर रहा हूं कि सदन की कार्रवाई को चलने दें. मैं सभी माननीय सदस्यों को हर विषय पर पर्याप्त अवसर पर्याप्त समय दूंगा. सदन की कार्रवाई आज 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है.
गोय विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्व पुनर्वसन योजन विधेयक 2024 आज राज्यसभेत संमत केले. आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या संमती खातीर धाडटले. फाटल्या सप्तकांत लोकसभेन हे विधेयक संमत केल्ले. लोकसभेच्या मंजुरी उपरांत राज्यसभेची मंजुरी मेळटकूच गोंयांत अनुसूचित जमाती खातीर विधानसभा वेंचणुकेंत आरक्षीत जागा निश्चित करपाक मेळटले. भारतीय हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेश, उपहिमालयीन अस्तंत बंगाल, सिक्कीम आनी उत्तराखंडात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच अंदमान आनी निकोबार जुवे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार आनी उदेंत मध्य प्रदेशातूय घोग्यांनी पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. हरियाणा, चंदीगड, कर्नाटक, केरळ, माहे, पंजाब, तमिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, तेलंगणा आनी उत्तर प्रदेशातूय अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टिस्तान, मुझफ्फरबाद, झारखंड आनी बिहारात वादळी वारे आनी गडगड आनी वीज पडपाची शक्यताय आसा अशें IMD कळीत केला. काल ओडिशातल्या भुवनेश्वर हांगाच्या कलिंगा स्टेडियमार जाल्ल्या इंडियन ओपन 2025 वर्ल्ड एथलेटिक्स ब्रॉन्झ लेव्हल कॉन्टिनेंटल सर्तीत एथलेटिक्सांत ऑलिंपियन अन्नू राणी हिणें बायला भालाफेक स्पर्धेंत विजेतेपद पटकायले. दादल्यांच्या भालाफेकींत भारताच्या शिवम लोहकेरेन रुपया पदक पटकायले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.